खंड दुसरा, प्रकरण 28, पुणे शहरी। सर फिरोज शहानी माझा मार्ग सरळ करून दिला। मुंबईहून मी पुण्याला गेलो। पुण्यात दोन पक्ष असल्याचे मला माहीत होते। मला सर्वांची मदत पाहिजे होती। लोकमान्यांना भेटलो, ते म्हणाले, सर्व पक्षांची मदत मिळविण्याचा तुमचा विचार अगदी बरोबर आहे। तुमच्या प्रश्नाबद्दल मतभेद संभवतच नाही, पण तुम्हाला पक्षातीत अध्यक्ष पाहिजे। तुम्ही प्रोफेसर भांडारकरांना भेटा। ते आजकाल कोणत्याही चळवळीत भाग घेत नाहीत, परंतु कदाचित ते या कामासाठी बाहेर पडतील। त्यांना भेटून ते काय म्हणतात ते मला सांगा। माझी तुम्हाला शक्य ती मदत करण्याची इच्छा आहे। तुम्ही प्रोफेसर गोखल्यांना भेटालच। माझ्याकडे यायचे असेल तेव्हा संकोच न मानता येत चला। लोकमान्यांचे हे पहिल्यानेच दर्शन झाले। त्यांच्या लोकप्रियतेचे कारण माझ्या तेव्हाच लक्षात आले। तेथून मी गोखल्यांकडे गेलो। ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते। ते मला खूप प्रेमाने भेटले आणि त्यांनी मला आपलासा करून घेतला। त्यांचाही हा प्रथमच परिचय होता, पण का कोण जाणे, आमची पूर्वीचीही ओळख असावी असा भास झाला। सर फिरोज शाह तर मला हिमालयासारखे वाटले। लोकमान्य समुद्रासारखे वाटले। गोखले गंगेसारखे वाटले। तिच्यात मला स्नान करता येण्यासारखे होते। हिमालय चढून जाणे अशक्य, समुद्रात बुडण्याची धास्ती असते, पण गंगेच्या मांडीवर खुशाल क्रीडा करावी, तिच्यावर होडी खिळवावी। गोखल्यांनी माझी बारीक चौकशी केली। एखादा विद्यार्थी शाळेत नवीन दाखल होण्यासाठी आला म्हणजे त्याची परीक्षा घ्यावी, त्याप्रमाणे कोणाकोणाला भेटावे, कसे भेटावे ते सांगितले। माझे भाषण पाहायला मागितले। मला कॉलेजची व्यवस्था दाखविली। वाटेल तेव्हा पुन्हा आपल्याला भेटण्यास सांगितले। डॉक्टर भांडारकरांचा जबाब कळविण्यासही सांगितले आणि मला निरोप दिला। राजकीय क्षेत्रामध्ये जे स्थान गोखल्यांनी जिवंतपणे माझ्या हृदयात व्यापले व देहावसन झाले तरी अजूनही व्यापून राहिले आहेत, ते स्थान दुसऱ्या कोणीही पटकावलेले नाही। बाप ज्याप्रमाणे मुलाला भेटतो त्याप्रमाणे रामकृष्ण भांडारकर मला भेटले। त्यांच्याकडे गेलो त्यावेळी दुपार झाली होती। अशा वेळीही मी आपले काम चालविले होते ही गोष्टच दीर्घोद्योगी शास्त्रज्ञांना प्रिय वाटली आणि पक्षातीत अध्यक्षाबद्दलचा माझा आग्रह ऐकून दॅट्स इट बरोबर आहे असे उद्गार सहजी त्यांच्या तोंडावाटे बाहेर पडले। संभाषणाच्या अखेरीला ते म्हणाले की कोणालाही विचारलेत तरी ते तुम्हाला सांगतील की मी हल्ली कोणत्याही राजकीय चळवळीत भाग घेत नसतो, पण तुम्हाला मी विनमुख पाठवू शकत नाही। तुमची बाजू इतकी खंबीर आहे आणि तुम्ही घेत असलेली मेहनत इतकी वाखाणण्यासारखी आहे की मी तुमच्या सभेला येण्याचे नाकारू शकत नाही। टिळक व गोखले यांना तुम्ही भेटलात हे चांगले केले। त्यांना सांगा की दोन्ही पक्ष बोलावतील त्या सभेला मी आनंदाने येईन आणि अध्यक्षपद स्वीकारेन। वेळेचा प्रश्न मला विचारण्याची जरुरी नाही। जो वेळ उभय पक्षांना सोयीचा वाटेल तो मी स्वतःला जुळवून घेईन, असे म्हणून मला शाब्बासकी आणि आशीर्वाद यांसहित निरोप दिला। यत्किंचित गाजावाजा किंवा डामडोल न करता पुण्याच्या या विद्वान व त्यागी मंडळींनी एका साध्या घरामध्ये सभा भरविली आणि मला परिपूर्ण प्रोत्साहन देऊन निरोप दिला। तेथून मी मद्रासला गेलो। मद्रास तर हर्षवेडे होऊन गेले। बालासुंदरमच्या गोष्टीचा सभेवर खूप परिणाम झाला। माझे भाषण माझ्या नेहमीच्या मानाने लांबलचक झाले। सर्व छापलेले होते, तरीही सभेने शब्दनशब्द लक्षपूर्वक ऐकला। सभेच्या अखेरीला त्या हिरव्या पुस्तिकेवर सर्वांच्या उड्या पडल्या। मद्रासमध्ये थोड्या फेरफारांसह त्या पुस्तिकेची 10,000 प्रतींची दुसरी आवृत्ती छापविली। त्यापैकी बऱ्याचशा प्रती उडून गेल्या, पण 10,000ची जरूर नव्हती एवढे मला दिसून आले। उत्साहाच्या भरात माझी अटकळ मर्यादेपलीकडे गेली। माझ्या भाषणाचा परिणाम इंग्रजी बोलणाऱ्या वर्गावरच झाला होता। त्या वर्गामधून एकट्या मद्रास शहरातून 10,000 नकलांची मागणी येण्यासारखी नव्हती। येथे मला मोठ्यात मोठी मदत कैलासवासी जी परमेश्वरन पिल्ले यांची झाली। ते मद्रास स्टँडर्डचे संपादक होते। त्यांनी या प्रश्नाचा चांगला अभ्यास केला होता। आपल्या ऑफिसात मला वरचेवर बोलावीत आणि सल्ला मसलत देत। हिंदूचे संपादक जी सुब्रमण्यम यांनाही भेटलो होतो आणि त्यांनी आणि डॉक्टर सुब्रमण्यमनी पूर्ण सहानुभूती दर्शविली। पण जी परमेश्वरन पिल्ले यांनी तर मला या कामासाठी आपल्या वर्तमानपत्राचा वाटेल तेवढा उपयोग करण्याची मुभा दिली आणि मी तिचा भरपूर फायदाही घेतला। सभा पाचच्यापा हॉलमध्ये झाली। आणि डॉक्टर सुब्रमण्यम अध्यक्ष होते असे मला स्मरण आहे. मद्रासमध्ये मला अनेकांकडून प्रेम व उत्साह ही इतकी अनुभवावयास मिळाली की जरी तेथे सर्वांबरोबर मुख्यतः इंग्रजीतच बोलावे लागे तरीही मला घरच्यासारखे वाटले. प्रेम कसल्याही बंधनाला जुमानत नाही.